नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. वेंचणूक आयोगान आयज नवी दिल्लींत 1,00,000 परस अधिक बूथ लेव्हल ऑफिसर्स म्हळ्यार बीएलओ खातीर पयलो प्रशिक्षण कार्यावळ सुरू केली. मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी वेंचणूक आयुक्त डॉ विवेक जोशी हांच्या वांगडा राष्ट्रीय राजधानीतल्या इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट म्हळ्यार IIIDEM हांगा आयोजित प्रशिक्षण कार्यावळीचें उक्तावण केलें. बिहार, पश्चिम बंगाल आनी आसामांत 100,000 परस चड बीएलओ, बिहार, पश्चिम बंगाल, पुडुचेरी आनी तामिळनाडूंतल्या 24 वेंचणूक नोंदणी अधिकारी आनी 13 जिल्लो वेंचणूक अधिकाऱ्यांसयत 2 दिसांच्या निवासी प्रशिक्षण कार्यावळींत सहभागी जातात. माध्यमांकडेन उलयतना मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी म्हळें की भारतांतली वेंचणूक ही जगांतली सगळ्यांत व्हड आसा. ही वेंचणूक आयोजीत करपाक वेंचणूक आयोग 10,50,000 बूथ करता. तांणी सांगलें की 1,00,000 परस अधिक बीएलओक प्रशिक्षण कार्यावळींत प्रशिक्षीत करतले. आयोगान आपल्या निवेदनांत म्हळां की फुडल्या कांय वर्सांत प्रती 10 मतदान केंद्रांत सरासरी 1 बीएलओ आशिल्ल्या 1,00,000 परस चड बीएलओक अशा प्रशिक्षण कार्यावळींत प्रशिक्षीत करतले. सर्वोच्च न्यायालयान अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या वादग्रस्त आदेशाक स्थगिती दिली आनी म्हळां की ह्या निकालात संवेदनशीलतेचो उणाव दिसून आयला. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या वादग्रस्त आदेशात अशें म्हळां की थानाक धरप वा पायजम्याची दोरी तोडप ह्या सारख्या कृत्यांक बलात्काराच्या आरोपी आडचे आरोप सिद्ध करपाक फिर्यादी पक्षान ह्या तयारीच्या टप्प्या पलतडी वचचे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या 17 मार्चाच्या आदेशा आड द वुमन ऑफ इंडिया ह्या संघटनेन सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्या उपरांत सर्वोच्च न्यायालयान ह्या प्रकरणाची स्वदखल घेतली. न्यायाधीश BR गवई आनी ऑगस्टीन जॉर्ज मसीह हांच्या खंडपीठान म्हळां की ह्या निकालात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या संवेदनशीलतेचो उणाव दिसून येता. सर्वोच्च न्यायालयान केंद्र आनी उत्तर प्रदेश सरकारा कडच्यानूय जाप मागल्या आनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आनी एटर्नी जनरल R वेंकटरमणी हांची मदत मागल्या. ईदाच्या आदी देशभरातल्या 32 लाख वंचित मुस्लिमांक विशेष किट वाटपाचे उद्दिष्ट भाजपा अल्पसंख्याक मोर्चान स्वागते मोदी मोहीम सुरू केल्या. गरीब मुस्लिम कुटुंबांक कसल्याच अडचणीशिवाय हो सण मनोवपाक शकतले हाची खात्री करपाक हो उपक्रम सुरू केला. आकाशवाणी न्यूजाकडे उलयतना भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी हांणी मोहिमेच्या व्यापक दृष्टीकोनाची रुपरेषा मांडली आनी सांगले की पवित्र रमजान म्हयन्यात आनी ईद, गुड फ्रायडे, इस्टर, वैशाखी आनी नवरोज आनी भारतीय नवे वर्स हे सारख्या आगामी प्रसंगार स्वागते मोदी मोहिमेवरवी अल्पसंख्याक गरजुमेरेन वस्तू पावतल्यो. मोहिमेचो एक भाग म्हणून अल्पसंख्याक मोर्चाचे 32,000 कार्यकर्ते देशभरातल्या 32,000 मशिदी वांगडा सहकार्य करून गरजुमेरेन पावतले. काल भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आनी अल्पसंख्याक मोर्चाचे प्रभारी दुष्यंत कुमार गौतम आनी राष्ट्रीय राजधानीतले हजरत निजामुद्दीन परिसरात सिद्दीकी हांच्या उपस्थितीत स्वागते मोदी मोहिमे अंतर्गत किटाचे वाटप केले. दिल्ली जाल्ल्या खेलो इंडिया पॅरा खेळाच्या सर्तीच्या 7व्या दिसा पॉवरलिफ्टर आनी टेबल टेनिस खेळगड्यांनी एकामेका आड बेस बरो खेळ करून बरी कामगिरी केली. पॅरा पॉवरलिफ्टींग एलिट 107 किलो विभागात दिनेश बगाडे हाणें भांगरा पदक जिखले जाल्यार दिव्येश लादानी हाणें रुप्या पदक मेळ्ळें. जोगिंदर सिंग हाणें कांशा पदक जिखले. एलिट 86 किलो वर्गात अरुण मोली अरुणागिरीन भांगरा पदक, प्रभावेन शियाल हाणें रुप्या पदक मेळ्ळें आनी समीमबेन वोहरा हाणें कांशा पदक जिखलें. मजगती पॅरा टेबल टेनिसांत पात्रता फेरयेंत सुवात मेळोवपा खातीर खेळगड्यांनी बळिश्ट कामगिरी दाखयली. टेबल टेनिस खेळगडी काजल मखवाना उपांत्य फेरयेंत पावली. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांत जम्मू काश्मीर आनी लदाखात कमी ते मध्यम पावस पडपाचो अदमास काडला. IIMDn शुक्रारा आनी शेनवारा अरुणाचल प्रदेशांत व्हडा प्रमाणांत पावस पडपाचो अदमास दिला. शुक्रारा मेरेन गिलगीट, बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद आनी उत्तराखंडात वीज आनी गडगडाटासयत हळुवार ते मध्यम पावस पडपाचो अदमास IIMDn उक्तायला. फाल्यां मेरेन हिमाचल प्रदेश आनी पंजाबातूय असोच पावस पडपाचो अदमास आसा. फुडल्या 3 दिसांत तमिळनाडू, पुडुचेरी, दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश आनी यानम ह्या वाठारांत उष्ण आनी दमट हवामानाची परिस्थिती पातळटली असो अदमास हवामान खात्यान दिला. अन्न आनी भौशीक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी हांणी सांगलां की सरकार अन्न भिसळीच्या कागाळीचेर कडक आनी बेगोबेग कारवाय करता. आज लोकसभेत पुरवणी प्रस्नांक जाप दितना जोशी हांणी म्हळें की अन्न भिसळीच्यो कागाळी येतात सरकार चवकशी करता आनी अन्न पदार्थ मानवी वापराक योग्य नासल्यार फौजदारी कारवाय लेगीत करता. वेगवेगळ्या अन्न पदार्थांच्या चाचणी खातीर FSSAI कडेन देशभरात 242 प्रयोगशाळा, 4 संदर्भ प्रयोगशाळा आनी मोबायल अन्न चाचणी प्रयोगशाळा आसा. अन्न भिसळी बद्दल लोकांक जागृत करपाक सरकार सोशल मिडियाचो व्हडा प्रमाणांत वापर करता अशें तांणी सांगलें. दुसऱ्या प्रस्नांक जाप दितना जोशी हांणी म्हळें की ग्राहक संरक्षणा खातीर राष्ट्रीय ग्राहक हॅल्पलायन एक व्हड साधन जालां. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळच्या 8:40 मिनटांचेर. नमस्कार.